नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. खर चक्रीवादळ मोंथा मछलीपट्टणम आनी कलिंगपट्टणम मजगती आंध्र प्रदेशात दर्यादेगेर पावल्या उपरांताचो नेट जालो उणो. आंध्र प्रदेश आनी ओडिशात पडलो उटंगराचो पावस. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबयत इंडिया मॅरीटायम वीक 2025 वांटेकार जातले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज हरयाणातल्या अंबालात राफेल लढाऊ विमानातल्यान उड्डाण करतल्यो. कोळसो आनी खाण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लीत वेवसायीक कोळसो खाणी लिलावाच्या 14व्या फेरयेचो शुभारंभ करतले. आनी भारत आनी ऑस्ट्रेलिया पंगडामधल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज कॅनबरात जातलो. आता पुराय खबरो. काल रात्री आंध्र प्रदेश आनी यानम ह्या मछलीपट्टणम आनी कलिंगपट्टणम मजगती 90 ते 100 किलोमीटर नेटान वारे व्हावपाक लागले. हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण काल सांजे 7 वरांचेर आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा लागसार मोंथा धडकलो. ह्या चक्रीवादळाक लागून आंध्र प्रदेशात उटंगराचो पावस पडलो आनी राज्यातल्या 43,000 हेक्टर वयल्या पिकांचे लुकसाण जाले. हवामान खात्यान आयज आंध्र प्रदेश आनी यानमच्या चडशा वाठारात हलको ते मध्यम पावसाचो अदमास उक्तायला तर कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडूं येता अशें सांगला. ह्या तीव्र चक्रीवादळाक लागून काल आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यात सगळ्यात चड पावस पडलो. मोंथाक लागून ओडिशात व्हड लुकसाण जावंक ना आनी खबरदारीचे उपाय येवजण्यांक लागून राज्यात परिस्थिती नियंत्रणात आसा अशें ओडिशाचे मुखेलमंत्री मोहनचरण मांझी हांणी सांगले. कांय वाठारांत फकत किरकोळ भुंयकाप आनी झाडां हुमटून पडिल्ल्याची नोंद आसा अशें राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या नियंत्रण कक्षात चक्रीवादळा उपरांतच्या परिस्थितीचो नियाळ घेतल्या उपरांत मुखेलमंत्री मांझी हांणी सांगले. चक्रीवादळाच्या फाटभुंयेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळान 26 पंगड तयनात केल्यात. तातूंतले 12 पंगड आंध्र प्रदेशात, 6 ओडिशात आनी 3 पंगड उत्तर तामिळनाडूत आसात. केंद्रीय भलायकी मंत्रालयान आंध्र प्रदेश, ओडिशा आनी तामिळनाडू सयत उदेंता दर्यादेग राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा चक्रीवादळ मोंथाच्या तयारीचो नियाळ घेतलो. मंत्रालयान राज्यांक पुराय सहकार्य केला आनी प्रभावी आपत्कालीन वैजकी मजती खातीर आवश्यक आशिल्ली सगळी प्रकारची मजत करपाचे आश्वासन लेगीत दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज इंडिया मॅरीटायम वीक 2025 वांटेकार जावपा खातीर मुंबयत वतले. ते दर्यादेग तज्ञांच्या परिशदेत उलोवप करतले आनी ग्लोबल मॅरीटायम सीईओ फोरमचे अध्यक्षपद सांबाळतले. ही परिशद दर्यादेग क्षेत्रात सहकार्य वाढोवपा खातीर आनी भारताच्या सुदारणांचेर उजवाड घालपा खातीर एक बेस बरी माची आसा अशें एका सोशल मिडिया पोस्टात प्रधानमंत्र्यांनी म्हळां. प्रधानमंत्री मोदींच्या दूरदर्शी फुडारपणाखाला भारताच्या दर्यादेग क्षेत्रान एक फकत 11 वर्सात ताची बंदर क्षमता दुपेटीन वाढयल्या आनी ह्या क्षेत्रात म्हत्वाची भूमिका वठयता अशें पत्रकार परिशदेंत उलयतना केंद्रीय बंदर, जहाज बांदणी आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांची ब्रुसेल्स भोंवडी काल सोपली. हे भेटी वेळार तांणी FTA म्हळ्यार भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलात फुडें व्हरपा खातीर युरोप वेपार आनी आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक हांचे कडेन सविस्तर चर्चा केली. ही चर्चा व्यापक आनी खूप उपेगी आशिल्ली अशें तांणी सांगले. हे वरवीं खुबशे प्रलंबीत मुद्दे सोडोवपाक मजत जाली अशें एका सोशल मिडिया पोस्टार मंत्री गोयल हांणी सांगले. ह्या चर्चेक लागून भारत आनी युरोप मजगती वेपार, गुंतवणूक तशेंच रोजगार निर्मितीक चालना दिवपी एक घटमूट कबलातीची बुन्याद घाला अशें तांणी सांगले. ह्या चर्चेक लागून विकास क्षमता वाडटली आनी दोनूय वटेन धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट जातली अशें ते उलयले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीत भारत मंटपमात जावपी 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA सभेत मुखेल उलोवप केले. हे वेळार उलयतना तांणी सांगले.
ISA रिप्रेझेंट्स अ सिग्निफिकंट स्टेप टू अस अड्रेसिंग दिस ग्लोबल चॅलेंज बाय एनकरेजिंग द अडॉप्शन इन यूज ऑफ सोलार एनर्जी. सोलार एनर्जी इज अ रिडिस्कव्हरी ऑफ एन अनसिएंट ट्रूथ दॅट इज सन इज द मोस्ट डेमोक्रॅटिक सोर्स ऑफ एनर्जी accessible to all and belonging to none. The Solar for All initiative of the Government of India is based on this concept.
4 दिसांच्या या जागतिक कार्यावळीत 124 देश आणि संसारभरातले 40 परस चड मंत्री वाटेकार झाल्यात. या कार्यावळीत जागतिक समुदायाक सहकार्य वाढोवपाक आणि उज्ज्वल आणि शाश्वत फुडारा खातीर सौर अवलंबनाक गती दिवपाक एकठांय हाडल्या. नवीन आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी ISA उक्तावण सत्रात उलोवप केले. हे वेळार उलयतना तांणी सांगले.
Has entered into the memorandum of understanding for the partnership with the 6 organizations. The working document contains the copies of the MOUs signed by the ISA with these organizations. The Standing Committee in 13 meeting recommended to place these partnership established by the International Solar Alliance in the Assembly for their ratification.
यो खबर तुम्ही आकाशवाणी पंज केंद्रावेलान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
सरकार देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणा खातीर वचनबद्ध असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. सरकारान 2025-26 रब्बी पिकां खातीर फॉस्फरस आणि पोटाश खतांचेर अनुदान मंजूर करून एक महत्वाचे पाऊल उखल्ला असे एका सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. ताका लागून शेतकऱ्यांक परवडपी दरात खत उपलब्ध जातलेच, ते शिवाय तांचे उत्पन्न लेगीत वाडटले असे प्रधानमंत्र्यांनी म्हळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज हरयाणातल्या अंबालात राफेल लढाऊ विमानातल्यान उड्डाण करतल्यो. एप्रिल 2023 राष्ट्रपतींनी सुखोई 30 MKI झुजारी विमानातल्यान आसामातल्या तेजपूर हवाई दळ तळावयल्यान उड्डाण केल्ले. कोळसो आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लीत वेवसायीक कोळसो खाणी लिलावाच्या 14व्या फेरयेचो शुभारंभ करतले. वेवसायीक सुलभताय वाडप, वेगवेगळ्या क्षेत्रातल्यान गुंतवणूक आकर्षित करप आणि उद्देग सहभागाक उर्बा दिवप हो या लिलावाचो मुखेल हेत असा असे कोळसो मंत्रालयान सांगला. पयलेच फावट लिलावाच्या रचनेत UCG म्हळ्यार भुंयगत कोळसो वायुरुपीकरणा खातीर तरतुदी सादर करता असे मंत्रालयान म्हळा. 14व्या फेरयेत पुरायपणान आणि काय प्रमाणात सोदिल्ल्या कोळशा खाणींचो एक नवो संच लिलावा खातीर सादर करतले. अणभवी आणि नव्यो कंपन्यो आणि तंत्रज्ञानान चलपी उद्देगांक वांटेकार जावपा खातीर आपोवणे दितले असे कोळसो मंत्रालयान सांगला. रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल म्हायती दितना सांगले की राष्ट्रीय महामार्ग बांधपाक 80 लाख टन वयर कोयराचो वापर केला. नवी दिल्लीत भारतातल्या स्मार्ट रस्त्यांच्या फुडाराविशी CII परिषदेत ते उलयताले. येरादारी क्षेत्रात इथनॉल आणि मेथनॉल सारखिल्ले जैव इंधन आपणावपाक लागून रसद खर्च 5-6% उणो करपाक मजत झाल्या अशेंय तांणी ह्या वेळार सांगले. कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे AI चालीक लायिल्ल्या अणकार साधनांक लागून हिंदीचा प्रसार आणि अर्थ लावप सोपे पडटा असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग हांणी म्हळा. नवी दिल्लीत मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या पहिल्या बसकेत मार्गदर्शन करताना तांणी ही माहिती दिली. हिंदी ही फकत भास न्हय तर भारताचे सांस्कृतिक अस्मितायेचे एक प्रतीक आशिल्ल्यान सगळ्या मंत्रालयांनी आणि खात्यांनी हिंदीचो वापर गरजेचो असे मंत्री सिंग हांणी सांगले. नागरिकांक तांच्या स्वतःच्या भाषेत शास्त्रीय माहिती मिळची हे खातीर सगळ्या मंत्रालयाच्या संकेतथळा हिंदीत सारखेच सुलभ असपाक जाय हाचेर तांणी हे वेळार भर दिलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला, ते खातीर रेड अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2-3 दीस आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, अस्तंत बंगाल, केरळ आणि माहे हांगा घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता असा. सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, गुजरात, बिहार, झारखंड, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात अशीच परिस्थिती असतली. तसेच लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार जुवे, कर्नाटक, उदेंत राजस्थान, उदेंत उत्तर प्रदेश आणि ईशान्य प्रदेशांनी या महिन्याच्या 31 तारखेमेरेन वीज आणि वादळी वाऱ्यासयत उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारत आणि ऑस्ट्रेलिया पंगडामधल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज कॅनबरातल्या मनुका ओव्हलात जातलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण दनपारा 1:45 सुरू जातलो. सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड जैतान ह्या खेळामाळेची सुरुवात करपाचो यत्न करतलो. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. खर चक्रीवादळ मंथा मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम मजगती आंध्र प्रदेशात देरादेगेर पावल्या उपरांत ताचो नेट झालो उणो. आंध्र प्रदेश आणि ओडिशात उटंगराचो पाऊस. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबईत इंडिया मेरीटायम वीक 2025 वांटेकार जातले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज हरयाणातल्या अंबालात राफेल लढाऊ विमानातल्यान उड्डाण करतल्यो. कोळसो आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लीत वेवसायीक कोळसो आणि लिलावाच्या 14व्या फेरयेचो शुभारंभ करतले. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया पंगडामधल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज कॅनबरात जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.